कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी ज्योती सुभाष. तुम्ही ऐकताय लाईट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
तुम्ही दोन तीन फिल्म्स आता तुमच्या मुलीसोबत पण केलात. अमृतासोबत तुम्ही आजी नावाची एक फिल्म केली, मग त्यानंतर तुम्ही गंध केली, आता गली बॉय तर आम्ही बघितलीच आहे सगळ्यांनी, त्यामुळे त्याच्याबद्दल काय बोलायचं. पण काही गोष्टींचे फायदे तोटे असतातच ना, काय गोष्टी तुमच्यामध्ये होता जेव्हा तुम्ही सोबत काम करता?
एक तर कसं आहे की आजी ही तिने डायरेक्ट केलेली फिल्म होती आणि तिची आजी म्हणजे माझी आई, माझी आई हे तिच्या दृष्टीने सुद्धा एक खूप अँकर पर्सन आहे तिच्या मनातला. पण तिला ऍक्टर म्हणून सांगणं तिला चालतं, पण आई म्हणून मी काय सांगणं कधी कधी तिला नकोच वाटत, लेट मी डिसाइड असं तिचं असतं. मी नेहमी असंही बघते की तिचा आत्ता ऐकण्याचा कल कसा आहे, त्याच्यावर तिला किती सांगायचं हे मी ठरवते. कारण ऍक्टर म्हणून मलाही असं जाणवत असतं की ऍक्टर कधी कधी आतमधनं खूप स्वतःच हे झालेला असतो, इनसेक्युअर झालेला असतो, तर अशा वेळेला फार काहीतरी शहाणपण शिकवण्याची गरज नसते. अशा वेळेला काहीतरी चालता बोलता एखादी सूचना टाकली गप्पा मारल्यासारखी तर ती जास्त उपयोगी पडते. तर ऍक्टर दोघी असण्याचा तो एक फायदा आहे की एकमेकांची सायकॉलॉजी ओळखत आम्ही एकमेकांशी एकमेकांच्या कामाविषयी बोलू शकतो.
त्या काळात या फील्डमध्ये नाही
आहे ना, जयनी एक दोन नाटकं केली कॉलेजमध्ये असताना, पण त्याला स्पोर्ट्सची जास्त आवड आहे. तो अमेरिकेत आहे आणि तो सारखं काहीतरी वेगवेगळं करत असतो, टेक्निकल असतं की मला नीट सांगता पण येत नाही.
तुम्ही पॅडमॅन नावाची पण फिल्म केली, त्यात अक्षय कुमार होता, राधिका आपटे होती आणि आपले बरेच मराठी कलाकार त्या सिनेमात होते, तर त्या सेटवरच्या काही गोष्टी आठवणी आम्हाला सांगू शकता?
हो, म्हणजे मला पॅडमॅन करताना खूपच मजा आली आणि रोल जरी छोटा होता तरी फार छान होता. आणि तिकडे मुख्य म्हणजे आम्ही इंदोरच्या जवळचं कुठलं गाव ते महेश्वर, तर महेश्वरचे ते घाट वगैरे आणि इतकं सुंदर ठिकाण होतं ते. आणि मुख्य म्हणजे अक्षय कुमारला मी पहिल्यांदाच अशी भेटत होते समोरासमोर आणि तो इतका मस्त माणूस आहे याचा अनुभव मला घेता आला. आणि एक तर त्याला मराठी उत्तम येतं आणि तो पहिल्या भेटीपासून असं जणू काय आपण 10 वर्ष गेली भेटलोय एकमेकांना ओळखतोच आहे असंच बोलायला सुरुवात करतो, तर त्यामुळे त्याच्याबरोबरचा अनुभव खूप छान होता. आणि गंमत अशी झाली की पहिला जो त्याचा माझा शॉट एकत्र होता त्याची एक रिहर्सल आम्ही केली आणि मला आधी ऐकलं होतं त्याच्याविषयी बरंच असं की तो तोंडातल्या तोंडात फक्त म्हणजे सगळं तो करतो डबिंगच्या वेळेलाच, आत्ता तो ऐकू येईल ना येईल अशा पद्धतीने बोलतो हे सगळं मला माहिती होतं, पण मला तशी सवयच नव्हती, मी माझ्या पद्धतीने रिहर्सल करणार होते. तर तो पुढे जातो आणि तो तिला पॅड देत असतो आणि मी मागणं जाते आणि मी म्हणते की काय करतोय काय चाललंय तुझं घरामध्ये, आणि मग मी त्याच्या पाठीत धक्का मारते असं तो शॉट तो आम्ही पहिल्यांदा केला. आणि मी जी रागावली आहे वगैरे म्हटलं मी अशी जोरात आरडाओरडा करून तो सीन केला, तर रिहर्सल झाले त्यांनी माझ्याकडे बघितलं की थिएटर करती ह्या.
रणवीर सिंग मला असं वाटतं तसा फारच यु नो मन मिळावू आणि खूप भारी माणूस आहे,
अतिशय फार गोड बाळ मुलगा आहे तो, अतिशय चांगला आहे आणि त्याचं ते एवढं साडम त्याचं काय ते मी सांगायची गरज नाहीये, पण ते सगळं बाजूला ठेवून तो कोणीतरी तुमचा एक ओळखीचा माणूस असतो. सांगण्याचा मुद्दा असा की माणूस म्हणून एक स्वतःचं साधेपण जपणं सुद्धा ते फार महत्वाचं असतं आणि तेही या मुलांमध्ये मला बघायला मिळतं, मला फार छान वाटतं.
आणि मग गली बॉयच्या काय मेमरीज आहेत की कुठे कधी धमाल मजा आली?
एक आमचा सीन होता माझा आणि रणवीरचा, ज्यातला एक पार्ट शेवटी अगदी वापरला गेला आहे, तो आमचा एक बऱ्यापैकी 1.5 मिनिटाचा सीन होता आणि तो सीन इतका चांगला झाला आपोआप, काही आम्ही आधी रिहर्स पण केला नव्हता, काही काही बोलणं पण फार नव्हतं, तो अचानक खूप दिवसांनी मी झोपलेली असते आणि खूप दिवसांनी तो येतो आणि तो आलाय म्हणूनच ती अशी होते आणि दादी आणि मग ती अशी हसायला रडायला लागते वेड्यासारखी, अशी हसतीये पण रडतीये पण, असा तो सीन झाला. आणि सेटवरच्या सगळ्या मुली नंतर रडत होत्या आणि त्या सगळ्या जणी येऊन मला म्हणायला लागल्या की काय सीन झालाय हा, अर्थात तो बऱ्यापैकी एडिट झालाय. पण त्यावेळेला रणवीर पण इतका खुश झाला, ही वॉज सो हॅपी की तो खूप वेळ असा आम्हाला मिटी मारून बसूनच राहिला.
आपल्या आयुष्यातला एखादा क्षण असतो जो आपल्याला असं वाटतो की यार ये मेरा लाईट्स कॅमेरा ऍक्शन मोमेंट आहे, ऑफ स्क्रीन असो ऑन स्क्रीन असो, कुठल्या क्षणाला तुम्ही म्हणाल की हा माझा लाईट्स कॅमेरा ऍक्शन क्षण आहे?
माझ्या दोन नाती माझ्या जवळ आहेत आणि लाईट कॅमेरा ऍक्शन.
अच्छा, जयच्या दोन मुली.
येस.
आज खरं तर खूप साऱ्या गप्पा झाल्या, पण मला सांगा मॅम, तसे इंटरव्ह्यूज तुमचे खूप अनेक झाले असतील, अनेकांनी येऊन तुम्हाला प्रश्न विचारले असतील, पण आजच्या इंटरव्ह्यू मधले तुम्हाला वेगळी आणि आवडलेली गोष्ट कुठली?
मला मी इंटरव्ह्यू देते असं वाटलंच नाही, आपण गप्पा मारतोय असंच मला वाटत राहिलं. सो दिस इज द बेस्ट इंटरव्ह्यू दॅट हॅज हॅपन्ड इन माय लाईफ.
थँक्यू सो मच. आय एम सो ग्लॅड दॅट यू सेड दॅट, कारण अमृता एक मैत्रीण झाल्यासारखीच आहे मला, आणि मला नेहमीच तुम्हाला भेटायची इच्छा होती, पण इतक्या वर्षांनी का ना असो, पण तो योग आला आणि इतक्या छान पद्धतीने तुम्ही तो इंटरव्ह्यू दिला तर मला खूप बरं वाटलं. थँक्यू सो मच फॉर कमिंग इन टू माय शो.
थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. आणि मला पण तुला भेटून खूप छान वाटलं. जशी तुला अमृता एक मैत्रीण मिळाली, तशी मला एक ज्युनियर मैत्रीण मिळाली असं मी म्हणू शकते.
आणि आता तुम्ही जसं सांगितलं की पुण्यात आता तुम्ही जास्त राहता म्हणल्यानंतर वी मस्ट मेक प्लॅन्स टुगेदर.
येस,
ऑलराईट. आमचे प्लॅन्स काय ते लगेच करणार नाही, डोंट गेट एक्साइटेड, ओके? पण हा इंटरव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा ऑन माय फेसबुक पेज आणि कमेंटमध्ये देखील. आरजे श्रुती रेड एफ एम, आरजे SHRU TRRR EDFM ह्या नावाने माझं फेसबुक पेज आहे. टिल दॅन 93.5 रेड एफ एम बजाते रहो.
बाय बाय.